ज्या पुरुषांना कुकिंग करता येते ना त्यांच्यावरती तिथेच प्रेम करतात मुली, कारण की काय ना थोडासा भार त्यांचा हलका होतो, नाही का? सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक लौट कर आ चुकी है। कॉल यहाँ पर आ रहा है एक जिनको आती है कुकिंग, उनके बारे में बता रही है। कौन है हमारे नांदेड़ में ऐसा जिनको काफी अच्छी कुकिंग आती है और उनके हाथ में एक अलग ही मजा है? ऐसे पुरुष होने चाहिए। हाँ, तुझ्या आसपास असं कोणी आहे का, म्हणजे कुणी जेंटलमॅन असा कोणी पुरुष आहे का की जो कुक करतो त्याला कुकिंग येतं?
माझे पप्पाला येतो ना।
अच्छा, काय काय करतात तुझे पप्पा?
म्हणजे सगळंच येते, तसं तर फक्त पोळ्या येत नाहीत।
अच्छा, तुला काय वाटतं आई छान करते की पप्पा छान करतात?
आई छान करते, पण मला पप्पाची खिचडी खूप आवडते आईपेक्षा।
पुरुषांच्या हाताला काहीतरी एक वेगळीच चव असते ना त्यांच्या बनवलेल्या स्वयंपाकाला, असं का होत असेल बरं? कधीतरी
करतात, खूप आवडीने करतात, अजून कधीतरी करतात पण।
म्हणून मग ते एकदम असं आवडीने केलं की ते अजून जास्त छान होतं, नाही का? येस, तुझ्या पप्पाला सांगशील की माझ्याकडनं हाय आणि तुम्ही स्वयंपाक करता तर अजून पोळ्या पण शिकून घ्या म्हणून।
हो हो, चालेल।
खरंच घरात जर का बाबा स्वयंपाक करत असतील ना तर आईचा थोडासा भार कमीत कमी वीकेंड्सला किंवा कधी मध्ये जेव्हा त्यांचा मूड असतो तेव्हा तरी थोडासा कमी होतो, आणि जेव्हा पुरुष स्वयंपाक करतात ना त्यांच्या हाताला काहीतरी एक वेगळीच चव असते। मे बी कधीतरी करतात म्हणून खूप आवडीने करतात असंही त्याचं कारण असू शकतं, पण हा मोठे मोठे रेस्टॉरंट्समध्ये हेड शेफ्स वगैरे जे असतात ते पुरुषच असतात बरं का, त्यामुळे जे काही कुकिंगचं काम आहे ते फक्त आणि फक्त स्त्रियांचंच आहे। हा जमाना गेला, खूप मागे गेला। तुमच्या आसपास कुणी असा पुरुष आहे ज्याला छानपैकी स्वयंपाक करता येतो आणि त्याच्या हाताला काहीतरी वेगळीच चव येते असेल कुणी तर मला नक्की सांगा। 9607007935 डायल करून सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो।